chinimandi.com पॉडकास्ट।
संसदेत ऊस थकबाकीचा मुद्दा ऐरणीवर। राजेंद्र अग्रवाल यांनी बुधवारी लोकसभेत पश्चिम युपीच्या ऊस शेतकऱ्यांची थकबाकी पूर्ण भागवण्याची मागणी केली। संसदेनं सांगितलं की पश्चिमी युपी पूर्ण देशात ऊस उत्पादनासाठी ओळखला जातो। युपीच्या 44 जिल्ह्यात ऊस उत्पादन होतं, यामध्ये 28 जिल्ह्यांची ओळख ऊस उत्पादक जिल्हे अशी आहे। ते म्हणाले की मेरठ आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ऊस शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांची सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांना साखर कारखान्यांद्वारा आपल्या पिकाची पूर्ण थकबाकी अजूनही मिळालेली नाही। त्यांनी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या आकड्यांचा उल्लेख करून सांगितलं की सप्टेंबर 2019 पर्यंत युपीतील ऊस शेतकऱ्यांचे 6,400 करोड रुपये कारखान्यांवर देय आहेत। मेरठमध्येच साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 555 करोड रुपये देय आहेत।